आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाकिस्तान विरोधातल्या धोरणाचा भाग म्हणून भारताकडून आयात आणि टपालबंदी लागू. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश बंद. वेव्स बाजार 2025 मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याची माहिती आणि प्रसारण सचिवांची वार्ताहर परिषदेत माहिती. आणि गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चिंगराचिंगरीत 6 जणांचा मृत्यू 80 जण जखमी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेल्या कठोर धोरणाचा भाग म्हणून विविध पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत पाकिस्तानकडून आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमध्ये प्रवेशबंदी आणि परस्पर टपालबंदी आजपासून लागू झाली. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयानं जारी केली आहे. पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या कोणत्याही जहाजाला भारतीय बंदरात प्रवेश बंद राहील असं बंदर नौकानयन आणि जलमार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हा निर्णयही तात्काळ लागू झाला असून पुढच्या सूचनेपर्यंत लागू राहील. भारतीय नौकानयन उद्योगाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं भारतीय जहाजांनी पाकिस्तानातल्या बंदरात जाऊ नये असं अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानातून हवाई, सागरी किंवा खुष्कीच्या मार्गानं टपाल आणि पार्सल आणणं दूरसंचार मंत्रालयानं थांबवलं असून पाकिस्तानात पाठवण्याचं टपाल किंवा पार्सलही जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं हे निर्णय घेण्यात आले असून त्यातून सूट अथवा सवलत हवी असल्यास वेगळी परवानगी मागावी लागेल आणि त्या प्रकरणातल्या परिस्थितीनुसार त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्स परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले. 10व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरळावाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल सामग्री अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशानं वेव्स परिषदेत आज माध्यम, कायदा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातले तज्ज्ञ, पायरसी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामग्रीचं संरक्षण या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पायरसी हा वरवरचा धोका राहिला नाही तर याचे धोके मुख्य प्रवाहात जाणवायला लागले असून यासाठी समन्वयात्मक प्रतिसाद मिळणं आवश्यक असल्याचं एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष नील गेन यांनी म्हटलं आहे. तर आयएसबी डेटा सायन्स संस्थेच्या सहयोगी संचालक डॉक्टर श्रुती मंत्री यांनी डिजिटल पायरसी आणि सायबर गुन्ह्यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. आपल्या भारतीय निर्मितीतून नेटफ्लिक्सनं 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आर्थिक उलाढाल केल्याचं नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॅरेंडोस यांनी सांगितलं आहे. ते आज वेव्स परिषदेच्या स्टेमिंग द न्यू इंडिया कल्चर कनेक्टिव्हिटी अँड क्रिएटिव्ह कॅपिटल सत्रात बोलत होते. देशातल्या काही प्रकल्पांमधून आपल्या कंपनीनं 20,000 कलाकार आणि रोजगार निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात चित्रपटांची महान संस्कृती असून इथल्या लोकांना चित्रपट पाहायला आणि त्यावर चर्चा करायला आवडतं असं आपलं निरीक्षण असल्याचं ते म्हणाले. वेव्स बाजार 2025 मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्स बाजारनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्रातले व्यावसायिक संपर्क, सहयोग आणि नवनवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशानं हा समर्पित मंच ठरल्याचं जाजू यांनी म्हटलं आहे. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्स बाजारमध्ये सहभागी होत असल्याचं जाजू यांनी सांगितलं. मुंबईत भरलेल्या वेव्स परिषदेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पॅरेटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण केलं. या श्वेतपत्रिकेत भारतातल्या वेगानं विस्तारणाऱ्या लाईव्ह या प्रकारच्या मनोरंजन उद्योगाचं व्यापक विश्लेषण करण्यात आलं आहे. या विश्लेषणात मनोरंजन क्षेत्रातले उदयोन्मुख प्रवाह, मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठीचे पर्याय तसंच सातत्यानं उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसींचा समावेश आहे. भारताच्या लाईव्ह इव्हेंट्स विभागाचा विस्तार 15% वाढल्यामुळे गेल्या वर्षी अंदाजे 13 अब्ज रुपयांचा महसूल निर्माण झाल्याचंही या विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News_Mumbai या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 80 जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून धक्काबुक्की झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण दल यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केलं. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना व्यक्त केली आहे. या कठीण प्रसंगात केंद्र सरकारचा गोवा सरकारला पूर्ण पाठिंबा असून आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन तत्पर असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेसचं उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गजेंद्रसिंह शेखावत, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते तर केंद्रीय मंत्री एल मुरुगन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. त्याआधी अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 11 मे रोजी तिथं भेट देणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळातले इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कणकवली इथं गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करतील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. शिवरायांचा हा पुतळा मेसर्स राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स या कंपनीनं उभारला आहे. ब्रॉन्झ धातूत घडवलेला हा पुतळा 60 फूट उंच असून त्यासाठी 31.75 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तसंच या पुतळ्याचं संकल्पन आयआयटी मुंबईकडून तपासून घेण्यात आलं आहे. केंद्रानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी फॉर मराठी स्टडीजची स्थापना करण्याची खासदार रवींद्र वायकर यांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित विभागाकडे पाठवला आहे. त्याबाबत आपल्याला कळवल्याचं वायकर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे. याविषयी वायकर यांनी लोकसभेतही मागणी केली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 खेळ सुरू होईल. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युअल गोन्साल्वेस लोरेंझो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर आज दोन्ही देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक करार करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार सचिव दम्मू रवी यांनी नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. विदर्भात काही ठिकाणी आज सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. गडचिरोलीत आणि गोंदिया जिल्ह्यातही वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. राज्यात आज अकोला इथं सर्वात जास्त 44.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तान विरोधातल्या धोरणाचा भाग म्हणून भारताकडून आयात आणि टपालबंदी लागू. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश बंद. वेव्ज बाजार 2025 हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याची माहिती आणि प्रसारण सचिवांची वार्ताहर परिषदेत माहिती. आणि गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरी 6 जणांचा मृत्यू, 80 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.